हॅलो फ्रेंड्स, आज मी तुम्हाला एक नशिबाची गोष्ट सांगणार आहे. आपण म्हणतो ना, उद्या काय होणार आपल्याला कुणालाच माहिती नसतं. तसंच आपल्या नशिबात पुढे काय होणार आहे हे कुणालाच माहिती नसतं. तर दैव जाणिले कुणी ही एक मी नवीन गोष्ट तुम्हाला सांगते. उदयपूर नावाचे एक मोठे राज्य होते. त्या राज्याच्या राजाचे नाव होते प्रताप सिंग. त्याला एक खूप सुंदर मुलगी होती. तिचे नाव होते कलावती. कलावती सुंदर तर होतीच, पण तिला राजाने राजपुत्राप्रमाणे वाढवले होते. सैनिकी शिक्षण, घोडेस्वारी, दांडपट्टा आदी कलांमध्ये ती निपुण होती. ती वाद्यवादन, गायन, नृत्य अनेक कला पण जाणत होती. विविध भाषांवर तिचे प्रभुत्व होते. अशा या सुंदर व हुशार राजकन्येच्या विवाहाची काळजी आजकाल प्रताप सिंगला भेडसावत होती. त्याचे विश्वासू दूत चोहोकडून एका अशा राजपुत्राच्या शोधात होते की जो कलावतीसाठी योग्य ठरेल. दिवसेंदिवस राजा निराश होत चालला, कारण कलावतीला योग्य असा राजपुत्रच मिळत नव्हता. कोणी शूर हुशार असायचे पण कुरूप दिसायचे, तर काही सुंदर राजकुमार सुशील व चारित्र्यवान व शूर नसायचे. एक दिवस राजा आपली बैचणी घालवण्यासाठी जंगलात शिकारीला निघाला. कलावती देखील राजाबरोबर हट्टाने मागे लागली. नाईलाजाने राजाने तिला बरोबर घेतले. भरपूर मोठा लवाजमा घेण्यापेक्षा राजाने 10 शूर असे सरदार बरोबर घेतले. कलावतीने पण पुरुषी पोशाख चलवला. ते सगळे घनदाट जंगलात शिकारीला गेले. जंगलात आत जाईस्तोर त्यांना शिकार दिसत नव्हती. अचानक राजा व राजकन्या यांचे घोडे सगळ्यांपासून दूर व दुसऱ्या वाटेकडे गेले. सगळ्यांची चुकामुक झाली. सरदार शिकार करायचे सोडून राजा व राजकन्येला शोधू लागले. राजा व राजकन्येचा घोडा त्यांना जंगलात खूप आत घेऊन गेला. तेवढ्यात त्यांच्या कानावर सिंह गर्जना पडली. दोघेही शिकार करण्यास सावध झाले. आवाजाच्या दिशेने घोडे वळवून ते वाट पाहू लागले. तेवढ्यात एका खवळलेल्या सिंहाने राजावर झेप घेतली. राजाने बाण सोडून त्यांचा मुकाबला करायचा प्रयत्न केला, पण आज त्याचा एकही बाण बरोबर लागत नव्हता. पाठीमागून राजकन्येने बरोबर बाण मारून नेम धरून बाण मारला, पण तेवढ्यात सिंह वळला व तो बाण खरचट्टी जखम करून वाया गेला. जखमेने सिंह आणखीनच चवताळला. राजाला पंजाने जायबंदी करून त्याने राजकन्येवर झेप घेतली. शिकारीची फारशी सवय नसलेली राजकन्या समोरून झालेल्या हल्ल्याने गर्भगळीत झाली. तरी प्रसंगावधान राखून तिने कमरेची तलवार उपसली व सिंहावर पुढून वार केला. तेवढ्यात कुठून तरी बाण आला व सिंहाला तो बरोबर वर्मी लागला व सिंह मरून पडला. सिंह जमिनीवर आडवा पडलेला बघून राजकन्येने घोड्यावरून उडी मारली व ती जखमी राजाकडे धावली. प्रथम तिला वाटले, ज्याच्या बाणाने सिंह मेला तो बाण कुणाचा? आपल्या एखाद्या सरदाराने मारला असेल म्हणून त्याने त्यांच्या नावांनी तिने पुकारा केला. पण एक वेगळाच युवक झाडावरून उडी मारून तिच्या समोर आला. प्रथम त्याने जखमी राजाला घोड्यावरून तिच्या मदतीने जमिनीवर झोपवले. आपल्या कमरेला असलेल्या पाण्याच्या थैलीत आपला कमरेचा शेला काढून भिजवला. त्याने राजाच्या जखमा पाण्याने स्वच्छ धुतल्या. कलावतीने पण आपल्या रुमालाने त्या जखमा बांधण्यास सुरुवात केली. थोडा रक्तस्त्राव थांबल्यावर कलावतीने त्या युवकाचे आभार मानले व त्याचे नाव विचारले. त्याने तिला सांगितले की तो त्या जंगलाचा राजपुत्र असून त्यांचा राजवाडा जवळच आहे. जखमी राजाला त्यांनी घोड्यावर टाकले व ते दोघे मग त्याचा घोडा हाताने ओढत राजपुत्राच्या घराकडे निघाले. त्या राजपुत्राचे नाव मिथिल कुमार होते व तो दुपारपासून त्या सिंहाच्या मागावर होता. राजपुत्राचे घर म्हणजे प्रचंड मोठी दगडी गुहा होती. जंगली वेश परिधान केलेले अनेक सेवक त्या गुहेत होते. गुहा मात्र आतून एखाद्या राजवाड्यासारखी सजवली होती. राजाच्या जखमांवर उपचार केल्यावर राजा शुद्धीत आला. प्रथम आपण कोठे आहोत ते त्याला कळेना, पण पायथ्याशी राजकन्या बसली होती व एक राजबिंडा युवक हात बांधून उभा होता. राजा शुद्धीवर यायचीच वाट बघत ते दोघे उभे होते. राजकन्याने आपली व राजाची त्याला ओळख करून दिली व आपले 10 सरदार जंगलात वाट चुकल्याचे सांगितले. त्याबरोबर टाळी वाजवून मिथिल कुमारने आपले 5-6 सरदार बोलवले. जंगली भाषेत त्यांना हुकूम दिला. हे पाहून कलावतीला आश्चर्य वाटले. तिने त्याला विचारले की राजाची व तिची भाषा तो कसा जाणतो. मिथिल कुमारने सांगितले की तो मूळचा कानपूर राज्याचा राजपुत्र आहे. त्या राजाच्या प्रधानाने कपट करून राजाला व राणीला मारले, पण राजपुत्र मात्र जीव वाचवून पळाला. आता त्या राज्यावर प्रधान राज्य करतो. 4 वर्षे जंगलात जंगली लोकांबरोबर राहून राजपुत्राने त्यांचा विश्वास संपादन केला. या जंगली सरदारांचे सैन्य जमवून तो लवकरच कानपूरवर हल्ला करणार होता. या जंगली लोकांचा राजा 2 वर्षापूर्वी वारला, तेव्हा त्यांनी मिथिल कुमारला आपला राजा बनवलं. प्रतापसिंग व कलावतीला त्याची कथा ऐकून खूप वाईट वाटले. प्रतापसिंगला आपले प्राण मिथिल कुमारने वाचवले याबद्दल प्रतापसिंगने त्याचे खूप आभार मानले व त्या मोबदल्यात आपले सर्व सैन्य त्याला कानपूरच्या लढाईत देण्याचे वचन दिले. एवढ्यात मिथिल कुमारच्या 5-6 सरदारांनी राजाच्या 10 सरदारांना शोधून काढून गुहेत आणले. मग मिथिल कुमारने जंगली पदार्थांच्या सहाय्याने त्यांचा मोठा पाहुणचार केला. नृत्य गायन आदि कार्यक्रम आयोजित केले. दुसऱ्या दिवशी जड अंतकरणाने सगळ्यांनी मिथिल कुमारचा निरोप घेतला व राजधानीकडे प्रयाण केले. थोड्याच दिवसात मिथिल कुमारने प्रतापसिंगच्या सैन्याच्या सहाय्याने कानपूरवर हल्ला केला. जुलमी राजाला कंटाळलेल्या प्रजेने मिथिल कुमारचा मोठ्या आनंदाने राज्याभिषेक केला. कानपूरचा राजा होताच मिथिल कुमारने आभाराचे नजराणे देऊन प्रतापसिंगचे राज्य सैन्य परत पाठवले. पण राजाच्या मनात धडाडीच्या या राजपुत्राने वेगळेच घर केले होते. कलावतीची संमती घेऊन त्याने मिथिल कुमारकडे कलावतीच्या लग्नाचा प्रस्ताव मांडला. शिकारीपासून कलावती राजपुत्राला खूप आवडली होती, पण तेव्हा तो जंगलात राहत होता ना. आपल्या मनातील गोष्ट प्रतापसिंगला सांगण्याचे तो धाडस करू शकत नव्हता. अनायसेच राजाने त्याच्या मनाची गोष्ट छेडल्यावर तो लग्नाला लगेच तयार झाला. कलावतीचे व मिथिल कुमारचे लग्न मोठ्या थाटात पार पडले. कानपूर व उदयपूर अशा दोन्ही राज्यांचा वारसा त्याच्याकडे आला. पण जंगलच्या सरदारांनाही तो विसरला नाही. अजूनही मनात आले की तो व कलावती जंगलाच्या गुहेत राहायला जातात. कलावती देखील आता जंगली भाषा शिकली आहे. आता ते आनंदाने संसार करतात. बाय बाय.